चीनीमंडी.com पॉडकास्ट।
राष्ट्रीय कृषी उच्चाधिकार समितीच्या निमंत्रकपदी देवेंद्र फडणवीस। देशाच्या कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीच्या निमंत्रकपदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे। आज सायंकाळी या समितीची घोषणा करण्यात आली। ही समिती देशातील कृषी क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासोबतच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना सुचवणार आहे। श्री फडणवीस हे निमंत्रक तर कर्नाटक, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय ग्राम विकास आणि पंचायत राजमंत्री हे सदस्य असतील। नीती आयोगाचे श्री रमेश चंद्र हे सदस्य सचिव असतील। देशातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एक कालबद्ध कार्यक्रम राबवण्यासंदर्भात 2 महिन्यांच्या अवधीत ही समिती आपला अहवाल देणार आहे। त्यासोबतच कृषी क्षेत्राशी निगडीत विविध सुधारणांबाबतही या समितीकडून विचारविमर्श केला जाईल।